आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताचं सकल देशांतर्गत उत्पन्नाचा दर 6.5 ते 7% राहण्याची अपेक्षा। भविष्यात त्वरित निर्णय घेणाऱ्या मुत्सद्दी नेत्याची गरज। सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांचं प्रतिपादन। आफ्रिकेत मंकीपॉक्स आजाराचे 32,400 रुग्ण। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुंबईत बैठका। आणि भारत बांगलादेश दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज बांगलादेश 3-107 धावसंख्येवरून पहिला डाव पुढे खेळणार। आता सविस्तर बातम्या। भारताच्या सकल देशांतर्गत उत्पन्न अर्थात जीडीपीचा दर 6.5 ते 7% राहण्याची अपेक्षा अर्थ मंत्रालयानं गुरुवारी जारी केलेल्या अहवालात व्यक्त केली आहे। ऑगस्ट महिन्यासाठीची मासिक आर्थिक आढाव्यातील आकडेवारी मंत्रालयानं सादर केली। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आर्थिक वाटचाल चढ्या दरानं कायम होती। सर्व प्रमुख बिगर कृषी क्षेत्रांमध्ये 5% अधिक वाढ झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे। किरकोळ महागाईचा दर ऑगस्ट महिन्यात 3.7% राहिला। ग्रामीण भागातील उत्पन्नाला गेल्या महिन्यात चालना मिळाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। दरम्यान जागतिक स्तरावरील बाजारातील होत असलेले बदल आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्याचा इशारा या अहवालात देण्यात आला आहे। राज्यांद्वारे भांडवली खर्चात घट, प्रवासी वाहनांच्या विक्रीवरील नियंत्रण, एरवी गती दर्शवणारी शहरी भागातील ग्राहकोपयोगी वस्तूंची मंदावलेली विक्री आणि वाहन उद्योगातील गती या बाबींचा अहवालात आढावा घेण्यात आल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। जागतिक नवोन्मेष निर्देशांकातील 133 देशांच्या अर्थव्यवस्थांची क्रमवारी दर्शवणाऱ्या यादीत भारतानं 39व्या स्थानी झेप घेतली आहे। भारत 2015 81व्या स्थानी होता। अर्थव्यवस्थेतील ही सुधारणा उल्लेखनीय बाब असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। केंद्र सरकार युवकांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या नवोन्मेषाला पूरक अशी परिसंस्था उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे, असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। जागतिक नवोन्मेषातील आकडेवारीनुसार मध्य आणि दक्षिण आशियातील 10 अर्थव्यवस्थांमध्ये भारत प्रथम आहे। लघु मध्यम उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांमध्येही भारत अव्वलस्थानी आहे। भविष्यात त्वरित निर्णय घेणाऱ्या मुत्सद्दी नेत्याची गरज असल्याचं सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं। भविष्यातील युद्धनीतीसंदर्भात तीनही सेनादलांच्या तुकडीचा समावेश असलेल्या अभ्यासक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते। कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, चोरी संदर्भातील बदललेल्या तंत्रावर आधारित स्टेल्थ तंत्रज्ञान, अतिजलद शस्त्रास्त्र आणि रोबोटिक्समधील प्रगती भविष्यातील युद्धांचं वैशिष्ट्य असतील, असंही ते म्हणाले। भविष्यातील युद्धनीती हवाई आणि अंतराळ युद्ध, नॉन क्रायोजेनिक युद्ध, सागरी मोहिमा आणि एकाच वेळी विविध स्तरावर लढाव्या लागणाऱ्या तंत्रावर आधारित असेल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं या अभ्यासक्रमासंदर्भात दिली आहे। तसंच आधुनिक युद्धक्षेत्रातील गुंतागुंत हाताळण्यासाठी तंत्रज्ञान सक्षम लष्करी कमांडर्सचे कॅडर तयार करणं हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे। जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेदातील नवोन्मेष अशी 9व्या आयुर्वेद दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे, अशी घोषणा आयुष मंत्रालयाचे मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केली। 29 ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिवस साजरा होणार आहे। या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, त्याची सुरुवात काल जाधव यांच्या हस्ते झाली, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली। जागतिक आरोग्य प्रणालीमध्ये आयुर्वेदाच्या योगदानाची क्षमता दर्शवण्यासाठी आयुर्वेदातील नाविन्यपूर्ण उपचार पद्धती कशी उपयोगी आहे याचं महत्व ही संकल्पना अधोरेखित करते, असं ते म्हणाले। आयुर्वेद दिवस दरवर्षी धन्वंतरी जयंतीच्या मुहूर्तावर साजरा केला जातो। 2016 दरवर्षी आयुर्वेद दिन साजरा केला जातो। हा उत्सव भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्य सेवा संस्कृतीच्या प्रणालीचा एक अपरिहार्य भाग म्हणून आयुर्वेदाच्या प्रचारासाठी भारताची जगभरातील वचनबद्धता दर्शवत असतो। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। आफ्रिकेत यावर्षीच्या सुरुवातीपासून मंकीपॉक्स या आजाराचे 32,400 रुग्ण आढळून आल्याची माहिती आफ्रिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाच्या आफ्रिका केंद्रानं दिली आहे. यामध्ये 6,400 पेक्षा अधिक रुग्णांना लागण झाल्याची खात्री झाली असून 840 नागरिकांचा मंकीपॉक्सनं मृत्यू झाला आहे अशी माहिती या विभागानं दिली. अनेक देशांमध्ये या आजाराचा फैलाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर काल दूरस्थ पद्धतीनं आढावा घेण्यात आला त्यावेळी आफ्रिकेचे आरोग्य विभागातील डिरेक्टर जनरल जीन कसेया यांनी ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात 2,910 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 436 नागरिकांना लागण झाल्याची खात्री झाली आहे आणि गेल्या आठवड्यात 16 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. आफ्रिकेतील मंकीपॉक्सच्या प्रकरणांची संपूर्ण आफ्रिकन देशांमध्ये सातत्यानं वाढ नोंदवली जात आहे. या खंडाच्या प्रतिसादाचे प्रयत्न कमी पडत आहेत. या भागात रुग्णांचा शोध घेणं, संपर्कात येणाऱ्यांना शोधणं, लागण झालेल्यांवर योग्य उपचार यावर मर्यादा असल्याचं कसेया यांनी यावेळी सांगितलं. हवामान बदल आणि आरोग्य सुविधा यासंदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच आशियाई विकास बँक यांच्या वतीनं संयुक्तपणे आयोजित परिषदेची काल नवी दिल्ली इथं सांगता झाली. हवामान बदल आणि सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांवर तातडीच्या उपाययोजना कोणत्या असू शकतात याविषयी यावेळी चर्चा झाली. 2 दिवस झालेल्या या परिषदेत भविष्यातील गंभीर आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रासाठी धोरण निश्चिती करण्याच्या उद्देशानं तज्ज्ञ आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. आंध्र प्रदेश, आसाम, गुजरात, केरळ आणि तामिळनाडूसह 19 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रतिसादात्मक आरोग्य प्रणाली आणि पायाभूत सुविधांवर यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं काल मुंबईत विविध बैठका घेतल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह ज्ञानेश कुमार आणि डॉ एस एस संधू यांनी काल राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. त्यानंतर राज्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी निवडणूक आयोगानं चर्चा केली. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या प्रलंबित बदल्या करण्यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगानं काल राज्याच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे निर्देश दिले. अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत अनुपालन अहवाल का सादर केला गेला नाही याचं स्पष्टीकरणही आयोगानं मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांकडून मागितलं आहे. एकाच महसूल जिल्ह्यात 3 वर्षांहून अधिक काळ सेवा करत असलेल्या आणि निवडणूक कर्तव्य प्रक्रियेत गुंतलेल्या सर्व अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश आयोगानं 31 जुलै रोजी दिले होते. त्याबाबत 20 ऑगस्टपर्यंत अनुपालन अहवाल मिळणं अपेक्षित होतं, मात्र वारंवार स्मरणपत्र देऊनही हा अहवाल सादर करण्यात का आला नाही याचं स्पष्टीकरण देण्याचा आदेश आयोगानं दिला आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 25 सप्टेंबर रोजी पोलीस महासंचालकांनी सादर केलेला आंशिक अनुपालन अहवाल पाठवला, परंतु मुख्य सचिवांकडून अद्याप कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही. सूचनांचे तात्काळ पालन करून त्यांचा अहवाल सादर करण्याचा आदेशही आयोगानं दिला आहे. क्रिकेट. भारत बांगलादेश यांच्यात कानपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी बांगलादेश कालच्या 3 बाद 107 धावसंख्येवरून पहिला डाव पुढे सुरू करेल. मुसळधार पावसामुळे काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मोमिनुल हक 40 धावांवर आणि मुशफिकर रहीम 6 धावांवर खेळत होता. या सामन्यात भारताच्या आकाशदीपनं 2 तर रवींद्रन अश्विननं 1 बळी घेतला. तत्पूर्वी पावसामुळे खेळ सुरू होण्यास उशीर झाल्यानंतर भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईतील पहिल्या कसोटीत बांगलादेशचा 280 धावांनी पराभव करून भारतानं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचं सकल देशांतर्गत उत्पन्नाचा दर 6.5 ते 7% राहण्याची अपेक्षा. भविष्यात त्वरित निर्णय घेणाऱ्या मुत्सद्दी नेत्याची गरज. सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांचं प्रतिपादन. आफ्रिकेत मंकीपॉक्स आजाराचे 32,400 रुग्ण. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुंबईत बैठका आणि भारत बांगलादेश दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज बांगलादेश 3 बाद 107 धावसंख्येवरून पहिला डाव पुढे खेळणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.